नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत संपली, उद्या छाननी. आज अखेरच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या दिग्गजांसह अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल. शरीयत कौन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही, मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचा निकाल. आणि निरामयी जीवनाचा संदेश देणारा धनत्रयोदशीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. आता सविस्तर बातम्या. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत आज संपली. आज अखेरच्या दिवशी मुदत संपेपर्यंत अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. उद्या या सर्व अर्जांची छाननी होणार असून 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठी मतदारसंघातून तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साकोलीतून अर्ज दाखल केला. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी आज एमआयएम पक्षाच्या वतीनं औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यंदा सर्व लक्ष विधानसभा निवडणुकीवर केंद्रित करण्याचा निर्णय पक्षानं घेतला असल्यानं नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं सय्यद इम्तियाज जलील यांनी सांगितलं. महायुतीचे संजय शिरसाट यांनी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडीने याआधी उमेदवारी जाहीर केलेले किशनचंद तनवाणी यांनी काल निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आघाडीने थोरात यांच्या नावाची घोषणा केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे हेमंत ओगले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. याच मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांनी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवेश करत महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. श्रीरामपूर मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. धुळे शहर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल घोटे यांनी, धुळ्याचे विद्यमान आमदार फारुख शहा यांनी एमआयएम पक्षाकडून, तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकल मराठा समाजाच्या वतीनं राजेंद्र काळे आणि विनोद जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपने 2 उमेदवारांची घोषणा केली. उमरेड मतदारसंघातून सुभाष पारवे यांना तर मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला असून स्थिर आणि फिरत्या पथकांकडून ठिकठिकाणी तपासणी सुरू आहे. तपासणी प्रक्रियेत प्रत्येकानं सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं 18 विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 आकाशवाणीवरून प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. येत्या 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेच्या प्रकल्प संचालक आर विमला यांनी केलं आहे.
20 नोव्हेंबर 2024 अधोरेखित करून ठेवा, कारण त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये मतदान होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीसाठी. तर न विसरता निवडणुकीसाठी सगळ्यांनी जायचंय, कारण सुट्टी पण आहे. सिनेमाच्या तिकिटाच्या रांगा, इतर करमणुकीच्या तिकिटाचे रांगा किंवा व्हॉट्सॲप फेसबुकवर आपण असतोच, परंतु आपलं जो नैतिक जबाबदारी आहे एक नागरिक होण्याचा आणि सगळ्यात श्रेष्ठ जे आपल्याला दान करायचं आहे मतदान, ते न विसरता आपण सगळ्यांनी करायचं आहे. मी तर प्रत्येकदा निवडणुकीच्या वेळी करतेच, तुम्हीही करा एवढे माझे मनापूर्वक आपल्या सगळ्यांना विनंती आहे.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. शरीयत कौन्सिलला घटस्फोटाचं प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही असा निकाल मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. एका मुस्लिम जोडप्याने ट्रिपल तलाक संदर्भात मदुराई खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जी आर स्वामीनाथन यांनी हा निकाल दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शरीयत कौन्सिल ही एक खासगी संस्था आहे. या संस्थेला कौटुंबिक तसंच आर्थिक विषय हाताळता येऊ शकतात, परंतु घटस्फोटाचं प्रमाणपत्र देणं किंवा दंड ठोठावण्याचा अधिकार या संस्थेला नाही असं मदुराई खंडपीठानं या निकालात स्पष्ट केलं आहे. हिंदू, ख्रिस्ती, पारसी किंवा ज्यू धर्मीय पतीनं पहिला विवाह झालेला असताना दुसरा विवाह केला तर हा प्रकार क्रौर्य ठरवून हा घरगुती हिंसाचारात मोडतो शिवाय द्विभार्या प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन होत असल्याने पत्नीला कलम 12 भरपाई देण्यास पात्र ठरतो. कायद्याचं हे कलम मुस्लिम धर्मीयांनाही लागू होतं असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. प्रकाश आणि आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशीचा सण आज साजरा होत आहे. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झालेले भगवान धन्वंतरी यांचं आज पूजन करण्याचा, धनाची आणि धानाची पूजा करण्याचा, धणे आणि गुळ यांचा नैवेद्य दाखवण्याचा तसंच यमदीपदान करण्याचा प्रघात आहे. धन्वंतरी दिन आणि 9व्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरोग्याशी संबंधित उपक्रमांना प्रारंभ करण्यात आला. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात आज राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त विद्यापीठ प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ भगवान धन्वंतरीचं कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. देशांतर्गत सराफा बाजारात आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात प्रतितोळा 500 रुपयांची घट झाली. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 80,000 घसरून 79,790 रुपये झाली तर 22 कॅरेट सोन्याचा दर 73,140 रुपये झाला. चांदीचा दर मात्र 97,900 रुपये प्रति किलो इतका कायम आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबरला आयोजित केली जाणारी एकता दौड यावर्षी दिवाळीमुळे 2 दिवस आधीच म्हणजे आज घेण्यात आली. नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. एकता दौड ही देशाच्या एकतेसाठीच नाही तर विकसित भारताचा संकल्प देखील असल्याचं शहा यावेळी म्हणाले. नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 125वा दीक्षांत सोहळा राज्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक नवल बजाज यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी 108 पुरुष आणि 3 महिला असे एकूण 111 पोलीस उपनिरीक्षक पोलीस पथकात दाखल झाले. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पारंपरिक कौशल्याला आधुनिकतेची जोड देण्याच्या गरजेकडे बजाज यांनी लक्ष वेधलं. भारत आणि स्पेन यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये दीर्घकालीन आणि सशक्त भागीदारी आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. मुंबई इथं भारत स्पेन सीईओ फोरमला ते आज संबोधित करत होते. यावेळी स्पेनचे राष्ट्राध्यक्ष एच ई पेद्रो सँचेज उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगानं परभणी जिल्ह्यात सामान्य निवडणूक निरीक्षक म्हणून जिंतूर आणि परभणी या 2 विधानसभा मतदारसंघांसाठी के हरिता यांची तर गंगाखेड आणि पाथरी या मतदारसंघांसाठी संचिता बिश्नोई यांची नियुक्ती केली आहे तर सर्व मतदारसंघांसाठी राजेश दुग्गल यांची निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या सर्वांनी आज जिल्ह्यातल्या सर्व मतदारसंघातल्या निवडणूक विषयक बाबी आणि कायदा सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं दिवाळीच्या सुट्टीत जास्तीत जास्त पर्यटक पर्यटनासाठी यावेत यासाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी ही माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांसाठी 20% शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ नोंदणीसाठी 10-20% तर शालेय सहलींसाठी विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्ह्यासाठी वर्षातल्या 3 स्थानिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. येत्या 31 ऑक्टोबरला दीपावलीची सुट्टी जाहीर करण्यात आली होती त्याऐवजी 7 डिसेंबर 2024 रोजीची चंपाषष्ठीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 31 ऑक्टोबरला जिल्ह्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालय नियमितपणे सुरू राहतील असं जिल्हाधिकारी गावडे यांनी कळवलं आहे. सदर आदेश जिल्ह्यातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालय, केंद्र शासनाची कार्यालयं आणि बँकांना लागू होणार नाहीत असं प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे. दिवाळी आणि छटपूजेमुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नांदेड पाटणा नांदेड विशेष गाडीच्या 6 फेऱ्या केल्या जाणार आहेत. हिंगोली वाशिम अकोला मार्गे जाणारी गाडी आज तसंच 5 आणि 12 नोव्हेंबरला मंगळवारी हुजूर साहिब नांदेड इथून दुपारी 2:30 सुटेल तर पाटणा नांदेड विशेष गाडी 31 ऑक्टोबर तसंच 7 आणि 14 नोव्हेंबरला गुरुवारी पहाटे 2:30 पाटण्याहून सुटेल. महिला क्रिकेटमध्ये अहमदाबाद इथं सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड दरम्यान तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा महिला संघ 232 धावांवर सर्वबाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय महिला संघाच्या 7 षटकात 1 बाद 25 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत संपली, उद्या छाननी. आज अखेरच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या दिग्गजांसह अपक्ष उमेदवारांकडून अर्ज दाखल आणि निरामय जीवनाचा संदेश देणारा धनत्रयोदशीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.